नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता। आज संसार पाडवो, हिंदू पंचांगा प्रमाण आज नवे वर्ष सुरू जाता। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हळ्यार नव्या वर्षाचो पहिलो दीस। साडेतीन मुहूर्तातलो हो एक शुभ मुहूर्त अशें मानतात। आज सावन शालिवाहन शक 1946 क्रोधी नाम संवत्सर सुरू जाता। आज सकाळी गुढी पूजन करून ह्या दिसाच्यो कार्यावळी सुरू जातात। शुभ मुहूर्त आशिल्ल्या कारणान घरप्रवेश, नवी आस्थापना सुरू करप, नव्या प्रकल्पांची पायाभरणी करप, नवो धंदो व्यवसाय सुरू करप अशी कितलीशीच कामां आयचो दीस बरो मानून सुरू जातात। चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नम अशे 9 दीस रामनवरात्र मनयतात। आयज सावन रामांच्या तशेंच हेर देवळांनी रामनवरात्रोत्सवाच्यो कार्यावळी सुरू जातल्यो। भजन, किर्तन, नामस्मरण अशा कार्यावळींचो तातूंत आस्पाव जाता। वर्षभरात हिंदू पंचांगा प्रमाण साडेतीन मुहूर्त शुभ मानतात, तातूंत आयचो संसार पाडवो एक, दसरो एक, अक्षय तृतीया एक आणि गोरवांचो पाडवो म्हळ्यार कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्धो अशे मिळून साडेतीन मुहूर्त। राज्यात लोकसभा वेंचणुकेचो प्रचार नेटान सुरू आसा। पहिलीच उमेदवार जाहीर जाल्ल्यान काँग्रेसीच्या तुळेत सत्ताधारी भाजपान प्रचारात आघाडी घेतल्या। आयज संसार पाडवो साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त आशिल्ल्या आयच्या दिसा काँग्रेसीचे उमेदवार प्रचाराचो नाल्ल फोडटले। काँग्रेसीचे उत्तर गोयचे उमेदवार एडव्होकेट रमाकांत खलप आणि दक्षिण गोयचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडीस हांणी मतदारांकडेन संपर्क साधपाक सुरवात केल्या। दक्षिण गोय भाजप उमेदवार पल्लवी धेंपो हांणी काल मडगांव वाठारात प्रचार केलो। हे वेळार आमदार दिगंबर कामत, आदले आमदार दामू नाईक आणि हेर कार्यकर्ते हजर आशिल्ले। केंद्रीय मंत्री आणि उत्तर गोयचे उमेदवार श्रीपाद नाईक हांचो उत्तर गोयात नेटान प्रचार सुरू आसा। साखळे, दिवचल, पेडणे, पणजी या वाठारात तांणी संपर्क साधला। जसजशे मतदान लागी पावता तसतसो प्रचाराचो नेट वाढत आसा। स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड म्हळ्यार IPSCDL हांणी पणजेच्या मुळाव्या सुविधांच्या विकासात प्रगती केल्या। अत्याधुनिक मिलिंग मशीन ह्या स्मार्ट सिटीच्या रस्त्याच्या कामाखातीर हाडला। देखून शारातले रस्त्या त्या गुळगुळीत जाल्ले दिश्टी पडटले। फुटपाथ आणि इमारतीच्या मुखेल दाराची पातळी रस्त्याच्या पातळेप्रमाण दवरप ही कंपनीची मुखेल समस्या आशिल्ली। लोकांच्यो हे विशी कागाळी आशिल्ल्यो। न्यायाधीशांनी रस्त्याच्या कामांची पळोवणी केले उपरांत ह्याय समस्येर उपाय काढटले अशे न्यायालयाक सांगिल्ले। शेनवारा मशिनां शारांत पावली, आता रस्त्याच्या पातळेचो प्रस्न सुटावो जातलो। हे एक प्रगत आणि अचूक तंत्रगिन्यान आसा। मजगती स्मार्ट सिटीच्या कामाक जावपी कळावा खातीर मंत्री आणि पणजेचे आमदार आतनासियो मॉन्सेरात आणि पणजेच्या नागरिकांची माफी मागल्या। पणजेची कामां एकदा पुराय झाली की लोक हे सगळे त्रास विसरतले। पोरण्या शारात नव्यो सुविधा दिवपाक वेळ लागता, पण लोकांनी बरोच त्रास सोसून केल्ले सहकार्य विसरूंक शकचे ना अशे ते उलयले। मजगती IPSCDL कंपनीन शारातल्या गटार व्यवस्थेच्या मॅपिंगा खातीर तज्ञांची सल्लागार समिती नेमल्या। ही समिती शारातल्या गटार व्यवस्थेचे मॅपिंग करपाक धोरण तयार करतली। या समितीचे अध्यक्षपद IPSCDLचे व्यवस्थापकीय संचालक तसेच मुखेल कार्यकारी अधिकारी संचित रॉड्रिक्स हांचेकडेन असतले। समितीत महानगरपालिका, भू सर्वेक्षण, उत्तर गोय शार नियोजन प्राधिकरण, भौशिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता, उत्कास्रोत खाते आणि हेरांचो आसपाव आसा। या मॅपिंगाक लागून पावसाळ्यात पूरसदृश्य स्थिती जावची न्हय हो हेत आसा। गटारात व्हावपी उदकाक येवपी आडमेळी, ड्रेनेज व्यवस्थेची कार्यक्षमता वाढोवपाक उपाय येवजण ह्योय जापसालदारकी समितीचेर आसात। गटार, नाले हांची देखभाल आणि दुरुस्ती हाचोय तातून आसपाव आसा। गोयात काय जण पर्यटक म्हण येतात त्यांना ते ऑफिसाची काय कामां हांगसरल्यान ऑनलाईन करतात। तांकां तांच्या ऑफिसाचे काम करूंक मेळचे म्हण कोलवा दर्यादेगीर को वर्किंग स्पेस तयार करतले, जाका लागून पर्यटन खात्यान इच्छुकांकडच्यान अर्ज मागयल्यात। फावो तितले अर्ज आयले की निविदा काढटले। पेडणे, मोर्जी आणि अश्वे दर्यादेगेरूय हे व्यवस्था करतले। हाका लागून PPP तत्वाचेर काम करताले। थंय वट्ट 150 पर्यटकांची व्यवस्था असतली। थंय काम करपा खातीर सुवात, सर्व्हर रूम, कॅफेटेरिया, जेवणाची व्यवस्था, परिषद घर, रांची कूड हाची सुविधा असतली। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।